चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर विभागाच्या कारखान्यात विकल्या गेलेल्या साखरेची कागदपत्र सीबीआयनं मागितली। मायावती सरकारच्या कालावधीत झालेल्या साखर घोटाळ्यावरून सीबीआयनं पुन्हा कंबर कसली आहे। सीबीआयनं उत्तर प्रदेश सहकारी साखर निगमला पत्र पाठवून यासंदर्भात असणारी सर्व कागदपत्रं दाखवण्याचे आदेश दिले आहेत। याबाबतीत सीबीआयनं टेंडर संबंधित असणारे दस्तऐवज, ज्यात किती लोकांनी निविदा पाठवल्या आणि कुणाची सगळ्यात कमी होती, कुठल्या आधारावर या कारखान्यांना विकलं गेलं, इतकंच नाही तर या व्यवहाराशी जोडल्या गेलेल्या सर्व कॅबिनेट निर्णयांचीही मागणी केली आहे, ज्यामुळं या प्रकरणाच्या तळाशी जाता येईल। ज्या कंपन्यांना या मिल विकल्या गेल्या त्यांची बॅकग्राऊंड काय आहे याचा तपासही सुरू असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश साखर निगम लिमिटेड अंतर्गत 10 चालू आणि 11 बंद साखर मिल्सची विक्री 2010-11 झाली होती। यामध्ये देवरिया, बरेली, लक्ष्मीगंज आणि हरदोई इथं असणाऱ्या मिल खरेदी करण्यासाठी नम्रता मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा रामकोला, चितवणी आणि बाराबंकी खरेदी करण्यासाठी गिरी अंशो कंपनीनं दावा ठोकला होता। दोन्ही कंपन्यांच्या निर्देशकांनी वर्ष 2008-09 बॅलन्सशीट लावली। निगमचे प्रधान प्रबंधक एस के मेहरा यांनी नम्रता मार्केटिंग कंपनीचे निर्देशक आणि दिल्लीच्या रोहिणी सेक्टर 16 निवासी राकेश शर्मा, गाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये राहणारे धर्मेंद्र गुप्ता आणि सहारनपूर येथील मिर्झापूर पोल 3 राहणारे जावेद तथा गिरियाशो कंपनीचे दिल्ली इथं राहणारे राकेश शर्मा यांची पत्नी सुमन शर्मा, गाझियाबादचे इंदिरापुरम निवासी धर्मेंद्र गुप्ता, सहारनपूरच्या मिर्झापूर निवासी नसीम आणि वाजिद अली यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता। नम्रता मार्केटिंग कंपनीच्या वतीनं उपलब्ध केल्या गेलेल्या प्रमाणपत्रांमध्ये सौरभ मुकुंद आणि मोहम्मद जावेद तथा गिरियाशो कंपनीतर्फे देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांमध्ये नसीम आणि वाजिद यांना निर्देशक म्हणून सांगण्यात आलं आहे। प्रमाणपत्रांबरोबरच असणाऱ्या बॅलन्सशीटवर राकेश शर्मा आणि डी के गुप्ता यांच्या सह्या आहेत। याप्रमाणे गिरियाशो कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये निर्देशक डी के गुप्ता आणि सुमन शर्मा यांच्या सह्या आहेत। तपासणीवेळी नम्रता मार्केटिंग कंपनीच्या निर्देशकांनी कुठलीही माहिती देण्यास नकार दिला। त्यांनी गंभीर अन्वेषण विभागच्या टीमला साक्ष देताना सांगितलं की कंपन्या फक्त कागदोपत्री आहेत, त्यांच्यात कुणाचंही नाव किंवा शेअर नाही, त्यांनी कुठल्याही कागदपत्रांवर सह्या केलेल्या नाहीत, जे काही केलं ते दोन्ही कंपन्यांचे मालक सुरेश कुमार गुप्ता यांच्या सांगण्यावरून केलं। दोन्ही कंपन्यांची दिल्लीमध्ये जी कार्यालयं दाखवली गेली होती ती त्यांची स्वतःची होती।